Memnuniyet Müslüman'ın Hüzzet'in kalbi. Hüzzet'in kalbi falan. Raghiban Batur. Şenkara Katil. Gürmüncü, Verayeli. Zilla Kırkı'cı Adlaş'ın Amgara. Maraş Kıdış'ın Rıkçı'nı Kıdış'ın Dolapur Gülgat'ı Kıdış'ınız Karakalık'ı Kıdış'ın Gülgat'ı Kıdış'ın Aradır'ı Kazılar Sınav'ın Asla Kıdış'ı Kıdış'ı Yüzyıla Dominatörü Yasın Aramak'taki Yaycı Kadın Kılığı da Kadınçı Sayın'ın Leyli ve Fırsiyalı'nın Kavillet Kılası'nı Şankaracı'nın Kâmiye ve Kıkayana da Lâmi'yle Kadınçı Zahir Yayın'ın da Hortman Kodişi Kınası ve Lekana Gelsi Osman Kıravla'yı Kalka Hulika diye Hatta Zülverika diye Dostan'a Kılha या दोन रुपातला आनंद थोडासा बाजूला टाकून आपल्या रस्त्या दूर यावं लागलं या प्रसंगाला आपली माझी माहिती दिलं जर कारण मार्ग जवळ नाही आहे आपल्या या प्रकल्पाची माहिती ते शंकरार्जुनीचे तपशीलवार आपल्याकडे दिलेली आहे आणि त्याच्यातून निर्माण होणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंबंधानं काय करण्याचं सरकारचं धोरण आहे त्याचा जाणीव आणि श्री वसंतरावजींनी उल्लेख केला. नवीन प्रकल्पाला प्रकल्पानं पुढे होणारे फायदे यांचं चित्र प्राप्त त्याच्यासाठी आपण ते घेत असतो. पण त्यातनं ताबडतोब येणाऱ्या ज्या आपत्ती असतात त्यांचा विचार करण्याची गरज आहे. नवीन निर्माण करत असताना त्या नवीन निर्माणाच्या निर्मितीसाठी आत्ताच्या काही गोष्टींचा त्याग करावा लागतो किंवा नाश पत्करावा लागतो. तसं या सगळ्यात महाराष्ट्रामध्ये पहिली मागणी होती की नदीला धरण झालंच पाहिजे. नदीला धरणं यावं लागली की नदीच्या धरणाची उंची कमी झालीच पाहिजे अशी नंतर मागणी यायला लागली. स्वाभाविक आहे ते गरीब पिढ्यानपिढ्याच्या गावामध्ये आम्ही राहिलो असतो ते गाव सोडून जायची वेळ आली म्हणजे कितीही सांगितलं मी देशाकरता हे करा हे सांगणं सोपं आहे करणं अवघड आहे त्याची मला कल्पना नाही. तिथे आपले वडील राहिले तिथे आपले आजोबा राहिले तिथे कुलदैवताची पूजा केली तिथे लग्न समारंभ झाला तिथे गावची जत्रा झाली ते गावठाण ते ठिकाण सोडून पुन्हा कुठेतरी वनवण करून जावं कुठे संसार बसणार कसं होणार अशी भरभर चिंता माणसाच्या मनामध्ये असते स्वाभाविक. आणि म्हणून ही चिंता समजून घेतल्या काही धोके अडचणी अनुभव आम्ही पाहिले गेल्या 5-10 वर्षामध्ये त्याचा अनुभव घेतला. आणि म्हणून आता महाराष्ट्र सरकारने जी योजना केली आहे ती अतिशय उपयुक्त महत्वाची आहे. महाराष्ट्राच्या या धरण योजनांच्या बरोबरच पुनर्वसनाची योजना ही तितकीच महत्वाची मानून माणसाच्या कल्याणाकरता जो धरणं करायची आहे तर त्याच माणसाच्या कल्याणाकरता पुनर्वसनाचा कार्यक्रम आधी हाती घेतला पाहिजे असा विचार या राज्यानं स्वीकारला. आणि आता जे वसंतरावजींनी जे आश्वासन दिलं ते फार महत्वाचं आहे की निव्वळ कायदेशीर तुमचं जी काही नुकसान भरपाई असेल ती घ्या आणि मिळणाऱ्या नोटा पतंगासारख्या हवेमध्ये उडवा त्याचा काही उद्योग नाही. आधी घर बांधून द्या आधी विहीर बांधून द्या आधी शाळा बांधून द्या गावठाण तयार करा आणि मग सांगा की तुम्ही उठून तिथे जा. ही निव्वळ कायद्याची भूमिका ही जुन्या राजवटीला शोभेची होती. आजची राजवट की निव्वळ कायद्यानं कायद्याचं राज्य करायचं तर निव्वळ कायद्याकरता राज्य करायचं नाही. त्यामध्ये अशी अडचण होती आहे की कायद्याचं राज्य ही लोकशाहीच्या कल्पनेतला मुख्य केंद्रबिंदू आहे. आणि बरोबर आहे कायद्याचं राज्य असलं पाहिजे म्हणजे मन मानवीच्या व्यक्तीच्या लहरीचं राज्य असल्या कारणाने हा कायद्याचं राज्य असावा या तत्वाचा अर्थ काहीतरी तत्व काही नीती काही धोरणं बांधून की सर्वांना सारखी लागू करता येतील याच्याकरता कायद्याचं राज्य असलं पाहिजे. किंवा तो जो तुम्ही कायदा मोडला तो त्याच्यावरती दाद मारता आली पाहिजे. मोडणाऱ्याला शासन झालं पाहिजे, मग तो राज्यकर्ता असो किंवा जनता असो, हा कायद्याचं राज्य असावं असा त्याचा अर्थ. पण त्याचा दुरुपयोगही असा होतो की राज्यच मग निव्वळ कायद्याकरता चालायला लागतं हवं आहे. कायद्याचं सुद्धा जे राज्य करायचं ते माणसाकरता करायचं. माणसं महत्वाची आहे, माणसाचं सुख होतं. नदी हे आदळाचं कारण काम चाललेलं आहे ते कशाकरता चाललं, ते वाहत जाणारी नदी काही आम्हाला पाहत नव्हती. ती नदी आडवायचं धोरण जे चाललं याचं कारण आहे की या नदीच्या पाण्याचं जे सामर्थ्य आहे त्याचा उपयोग आमच्या या देशाच्या शेतीला झाला पाहिजे आणि त्या शेतीतून संपत्ती निर्माण केली पाहिजे असं आम्ही वारंवार बोलत राहिलो. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य काळाच्या जवळ काळामध्ये मी तर गावोगाव जाऊन मी भाषण करत असे आणि मला एवढी महत्वाचा मी सांगत असे विचार की आम्हाला देशात संपत्ती निर्माण करायची आहे. संपत्ती निर्माण करण्याचं साधन निसर्गानं दिलेलं जे साधन संपत्ती आहे तिचा वापर केला पाहिजे. तो आम्ही करत नव्हतो आणि तो करावा म्हणून आपण या योजना सुरू केल्या. या भूमीच्या पाण्याचा उपयोग संबंध महाराष्ट्रातल्या जनतेने आजपर्यंत केला. पंढरपूरला आषाढी कार्तिकीला यावं आणि जे काही आपल्यातून आनंदमय झालं असेल सुमंगल झालं असेल त्यातनं मुक्त होण्याकरता म्हणून तिथे स्नान करून त्यातनं मुक्त झालं हे ओझं आमच्या गंगा मातेला चंद्रभागेला वाहायला लावलं. कंटाळी विजयला कसे ओझं लावलं. आता तिला अनुभव आपलं दुसरं काम करायला सांगाय की आम्हाला आमच्या या जमिनीमध्ये पहा ना किती सुंदर जमीन आहे कारण की काही दोन वाईट नाही आहे. या जमिनीला जर पाणी दिलं तर यातून शेतीचं उत्पन्न खूप वाढेल असा अंध. आधी आपल्या देशामध्ये अन्नधान्याचा प्रश्न सुटला पाहिजे खूप चिंता लोक करतात प्रयत्न चालला. तर शेवटी मूळ किती लांब लचक प्रवास केला अमेरिकेला गेला रशियाला गेला पुढे दुनियेमध्ये कुठे जाऊन आला. मूळ मुद्दा असा निघतो की तुम्ही तुमच्या देशातली जी शेती आहे या शेतीमध्ये उत्पादन अधिक वाढवल्याची आहे. अधिक उत्पादन वाढवायचं म्हणजे काही लोकांची अशी कल्पना आहे की पुष्कळ जमीन हिंदुस्थानातली पडू नये किंवा काही नागरी जनतेतल्या चिंतातूर विचारवंतांचा असं मत आहे की जमीन आहे परंतु जनता थोडीशी आळशी आहे काम नाही करत अशी काही लोकांची समजूत आहे. गैरसमजची समजूत आहे असं नाही आहे. कष्ट करायला लोक तयार आहेत कष्ट करतात आजही आहे. त्या कष्टाचा उपयोग होत नाही याचं कारण असं आहे की आमची जी जुनी पद्धती आहे त्या जुन्या पद्धतीने घडणार नाही. तरी पाच चार मन म्हणजे बस असं खेळत वेळ काही येईल पावसाचं पाणी येईल त्या पावसाच्या पाण्यानं आणि तेव्हा तरी काही जी आपली आहे आता ती पद्धती त्या पद्धतीनं जी येईल त्यांनी जमणार नाही या पद्धतीने. नवीन इतर ठिकाणी जास्त फिरतं याचं कारण कसं आहे आमच्यापेक्षा जास्त लोक हुशार आहेत म्हणून नव्हे का त्यांची जमीन जास्त चांगली आहे म्हणून नव्हे. नवीन नवीन तरीच्या पद्धतीने जे शेतीच्या कामाकरता वापरला त्याचा हा परिणाम होतो. पिकाळ रात्रीला सगळं सांगताना सांगितलं की त्यांच्या शेतामध्ये जास्त जमिनी उत्पन्न होतं आणि आमच्यात कमी होतं. म्हणजे आमचा शेतकरी की अडाणी यांचा काही जास्त शान आहे. आमचाच आमचंच मूल काही आपल्या आईच्या उदरामध्ये नऊ नंबर राहत आणि त्याच्या 12 नंबर राहून शिकून जास्त करतो आहे असं काही नाही आहे. आमच्यामध्ये तीच बुद्धिमत्ता आहे ती शक्ती आहे ते शहाणपण आहे सगळं काही आहे. साधनं नाही आहे तर नवीन तऱ्हेने शेती करण्याचा मार्ग नाही. तर त्याला उपाय साधा आहे त्याला उपाय साधा आहे पाणी जे आहे ते पाणी शेतीला जे मिळालं आहे त्याचबरोबर नवीन तऱ्हेच्या खतपाण्याची जर त्याला मदत केली आणि नवीन तऱ्हेच्या बी बियांची मदत जर केली तर बदलून जाईल दुनिया. आम्ही सगळं म्हणतोय आजपर्यंत पण हे घडलेलं नाही आहे आतापर्यंत. आज ही भूमीची योजना हाताशी ठरली आहे आणि या योजना 4-6 वर्षामध्ये पुरी होणार असं शंकरावजींनी मला सांगितलं की कमीत कमी 6 वर्ष तर लागतील. त्या 6 वर्षानंतर ती पुरी झाली म्हणजे 1972 निवडणुकीच्या मोसमाची तयार व्हावी अशी अपेक्षा साधारणतः अंदाज जर धरला तर 72 सालचे जे उमेदवार असतील त्यांनी हिशोब मांडायला काही हरकत नाही हे घडावं लवकर. आणि या भागामध्ये या 4-5 तालुक्यामध्ये सुरुवातीला तसं लहान योजना होती मोठी झाली तर मोठी योजना झाल्यावर तुझी मोठी किंमत द्यावी लागते. मला आता नांदेडला सांगत होती, जवळ बसल्या बसल्या काय करणार, शर्माला तालुक्यातून म्हणजे 20 गावं चालली आहेत. मी ऐकलं शंकरराव पाटलांच्या इंदापूर तालुक्यातली 20 गावं चालली आहेत. आहे म्हणजे देवामध्ये 1 कशाचा रिपोर्ट आहे. आणखी कुठल्या तरी तालुक्यातली 4-2 गावं चालली आहेत. नुकसान आहे, परंतु या सगळ्या गावांच्या पुनर्वसनाची त्यांना जबाबदारी द्यावी लागणार आहे. आणि हे घडेल आणि हे काम पुरं होईल असा माझा स्वतःचा विश्वास आहे. आणि म्हणून मी प्रार्थना करतो की मी आता पूजा केली आहे, या कामासंबंधाने की योजनेसंबंधाने मी ते अधिक बोलण्याची गरज नाही. आपण इतक्या प्रेमाने बोलवलंच मला मतदान. मला हे प्रवास करता आला, या भागामध्ये कार्यकर्त्यांना भेटता आलं, आपल्या सर्वांना भेटता आलं. मी अगदी मनापासून प्रार्थना केली आहे की पंढरीच्या विठ्ठलाची आठवण केली, त्याच्या परिसरामध्ये आलो, त्याच्या पंचक्रोशीमध्ये आलो, तुला प्रार्थना केली की चंद्रभागा तुला आधी पोहोचण्यापूर्वी आम्ही तुला आढळली, तुला सापड घातलेला तुझ्या चरणा जाऊन ही चंद्रभागा वाहत आली 28 युवक. आज आम्ही या चंद्रभागेला सापड घातल्या, तुला इथं आढळली आहे उजली जवळ. आणि मागणी केली आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं जो दर्शा दर एकादशीला खांद्यावरती पडशी टाकून ज्ञानदा तुकारांची भजन म्हणत तुझ्या झाडाची येतं, त्या ज्ञानदा तुकारामाच्या शेतीसनी झोपडी विठ्ठलाला तू जा परत. तुझी चंद्रभागा आम्ही तिथून येऊ जो त्या चंद्रभागेला भेटला भेटत असलं तर तू जनादेवच्या कामाकरता मत्तीला गेलास, तू पुन्हा कोणाच्या मत्तीला गेला, सगळ्या भक्तांच्या मत्तीला गेला. तर तुझी मनापासून भक्ती करणारा महाराष्ट्राच्या झोपडीत राहणारा हा माझा गरीब शेतकरी, त्यानंही चंद्रभागा आढळली आणि तुला सापडं घातलंय, आता त्याच्या कल्याणाकरता त्याच्या मदतीकरता विठ्ठला तू आता पंढरपूरच्या मंदिरात राहू नको, खेड्याच्या शेती जाण्याची माझी प्रार्थना कर. माझी खात्री आहे की मी मनापासून प्रार्थना केली आहे. मी तुकारामाची, ज्ञानेश्वराची, एकनाथाची आठवण करून मी प्रार्थना केली आहे. तर मला मात्र कृपातून लक्षात ठेवा की मी या प्रार्थनेनं घडणार नाही, त्याकरता तुम्हाला कष्टांची गंगा पुन्हा उत्सावी लागणार आहे. मी प्रार्थना पुन्हा भजन करत जर असलं तर काम घडणार नाही, त्याच्याकरता जिद्दीनं काम करूया. निव्वळ महाराष्ट्र सेवेचे संबंध देश बांधायचा आहे तुम्हाला. मला एक मोठं धरलं आव्हान तुमच्या माझ्या देशावरती आहे. आजची देशाची परिस्थिती जर पाहिली तर मी आत्ता सांगत होतो कार्यकर्त्यांच्या सभेत त्याप्रमाणे गरिबीची परिस्थिती यांना मी निवड घालवणार आहे. मनुष्य गरिबीची परिस्थिती आहे, गरिबी ओढून काढून मोडून काढून परिश्रम. परंतु तुमच्या आणि माझ्या मनामध्ये एकतेची भावना आहे की नाही, देशप्रेमाची भावना आहे की नाही, देश सांभाळून नेण्याकरता लागणारी जी एक मनाची तयारी तयारी आहे की नाही, श्री मात्र एका बाजूने पाकिस्तान आला, दुसऱ्या बाजूने चीन आला. मी खरं सांगतो तुम्हाला की जेव्हा ते देशाचं रूप त्या काळातलं पाहिल्यानंतर मनाला फारशी भीती नाही वाटली, की लढायला उभं राहिल्यानंतर मी त्यांची भीत नाही. परंतु हे झालं शत्रूशी, परीक्षा शत्रूशी. आतली देशातली परिस्थिती आणि आपल्या देशातलं वातावरण जे आहे ते सांभाळून त्या देशामध्ये शांतता ठेवून त्या शांततेचा आपली देशाची प्रगती करण्याचा कामाकरता जे करायचं आहे त्याच्याकरता लोकांना क्रियाशील ठेवणं याच्यात कठीण काम नाही. आणि ते कठीण काम तुम्हाला मला केलं पाहिजे, लवकरात लवकर केलं पाहिजे. कारण की योजना अंमलात आणून प्रगती करण्याचं काम जे फक्त हिंदुस्थानच करत राहिलेलं नाहीये, दुनियाही करून राहिली आहे. आणि ज्यांचं तुमच्या आणि माझ्या संबंधी फारसं चांगलं म्हणणं आहे की ज्यांच्या मनात आपल्याबद्दल फारसं प्रेम नाही तेही योजना करून राहिले आहेत. तिथे झोपलेलं नाही आहे, चीन झोपलेला नाही आहे आणि पाकिस्तानही झोपलेलं नाहीये, तेही प्रगती करतात. पण आमचा हा 45 कोटी लोकांचा अवाढव्य देश इलेक्शन पसरलेला आहे, अनेकविध प्रश्न, गरिबीचे प्रश्न आहेत, भाषेचे प्रश्न आहेत, किती किती प्रश्न मला सांगायच्या प्रश्नांची यादी वाचायला लागला तर तोंड मोडून येत. पण या सगळ्या प्रश्नांचा मुकाबला केला पाहिजे, त्या सगळ्या प्रश्नांशी तोंड दिलं पाहिजे आणि या प्रश्नांचा निकाल लावला पाहिजे. पण पुढारी लावणार नाही निकाल. आपण असं म्हणत असाल की गांधी नेहरू सारखे मोठे पुढारी तो जमाना संपला, कशा करता म्हणजे जमाना मी संपला की ते काम वेगळी होती, ती व्यक्तिमत्व वेगळी होती, परिस्थिती वेगळी होती. आताचे जे प्रश्न आहेत ते कुणी एक मोठा पुढारी आला म्हणजे त्याच्या शब्दांनी घडणार असे नाही आहे. बरोबर आत्ताचे प्रश्न आहेत, या प्रश्नाचं पण या प्रश्नांचं स्वरूप काय, या प्रश्नांचं मूलभूत स्वरूप असं आहे की अत्यंत कष्टाने या देशामध्ये लोकशाही आपण आणलेली आहे, अत्यंत कष्टाने आपण या देशाचं स्वातंत्र्य आणलेलं आहे. ते लोकशाही आणि स्वातंत्र्य कायम ठेवून या लोकशाहीच्या आणि स्वातंत्र्याच्या मदतीनं या देशामध्ये समानता निर्माण करायची आहे, गरीबगरिबांची गरिबी हटवायची आहे आणि लहान आणि मोठा हा भाग मोडून काढायचा आहे या देशामधला, हे महत्वाचं काम आम्हाला केलं पाहिजे. आणि हे कोणी दुसरं करणार नाही, जे मोठे आहेत ते करणार नाही, मीच करणार नाही. हे काम केलं पाहिजे लहानांनी केलं पाहिजे, आणि लहानांच्या मनातली ही जिद्द, त्यांच्या मनामध्ये जागृती आणि त्यांच्या मनामध्ये त्या गरिबी संबंधीचा तिरस्कार, हेवा, संताप जर त्या संबंधी जर नसेल तर तो लहान कामाला लागत नाही. मग लहान लहान राहिला आतापर्यंत, कारण त्यानं लहान राहायचं ठरवलं म्हणून झालं. आता त्यांनी निर्णय केला पाहिजे की मी गरीब राहणार नाही, माझी जमीन उपाशी ठेवणार नाही, मी कुणाचा लाचार राहणार नाही, मी या देशाचा मालक आहे, स्वतंत्र देशाचा मालक आहे, मी लोकशाहीचा मालक आहे, मला लोकशाही या देशामध्ये टिकवली पाहिजे आहे, स्वातंत्र्याची शक्ती जर मोठी केली पाहिजे आहे तर माझं स्वतःचं जे व्यक्तिमत्व असेल, माझं स्वतःचं जे सामर्थ्य असेल ते देशाच्या कामाला लावण्याकरता म्हणून जो जो मला मार्ग मोकळा दिसेल त्याचा कामाकरता मी लावीन, या जिद्दीवर तो उभा राहिला. हिंमत नाही या देशामध्ये, सरक्या देशातले काय माणसं पादात वापरतात करून ते तर राहिलेच, पण या देशामध्ये थोड्याना जास्त लोकांना गरिबी ठेवून कुठेतरी थोडे श्रीमंत राहण्याचा जे कोणी तुम्ही पराक्रम करायचा प्रयत्न करत असतील तर त्यांचं बरोबर त्यांना स्वीकारावं लागेल. ते मोठं काम तुम्हाला मला देशामध्ये करायचं, वेळ फार थोडा आहे. माझ्या नजरेला जे दिसतंय हा मोठी ही रेस आहे, घोडे पळतात. एका दोन मिनिटामध्ये तुम्ही पालिकने रेस मला माहिती नाही, दोन महिन्याची या रेस कोर्स होती, पुण्याची आणि मुंबईची रेस चालती, एक दीड दोन मिनिटांमध्ये चालती, हा पोळे तो पाठीमागे तो पाठीमागे. माझ्याबरोबर जर तुम्ही माझ्या नजरेनं पाहायचा प्रयत्न केला तर संबंध दुनियेतल्या देशांची मोठी रेस चालली आहे, मला घोडे पळताना दिसत आहेत. आमच्या घोड्याच्या मनामध्ये ईर्ष्या आहे, घोडा तुडीजात चांगला आहे. पण रेस खेळायला माहिती आहे घोडा चांगला कोणता पाहताना या घोड्याचा बाप कोण होता आणि या घोड्याची आई कोण होती आणि त्या बापाचा बाप कोण होता याचा हिशेब लावतात. तसा हा घोडा पिढीजात घोडा आहे. हा रामकृष्णांचा, हा गांधी नेहरूंचा आणि शिवाजी राणा प्रतापांचा हा देश आहे. चांगला आहे, रेसमध्ये मनापासून जर लागला तर जिंकेल. पण आमच्या आधी काही घोडी 200 वर्ष कोणी 100 वर्ष कोणी पाहायला लागली होती, त्यांना वाचण्याचं तर कमीत कमी काम केलं पाहिजे अवतीभोवतीची. आणि म्हणून वेळ थोडा थोडा 5-10 वर्षाचा वेळ, या 5-10 वर्षाच्या काळामध्ये जर आमची आर्थिक प्रगती करण्याचं काम आम्ही जर पुढे केलं नाही आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये, उद्योगाच्या क्षेत्रामध्ये निदान कमीत कमी या देशाला त्याच्या स्वतःच्या गरजाकरता लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आम्ही उभ्या केल्या नाहीत तर मी सांगतो तुम्हाला की जी आपण रेस हरणार आहोत. नुसत्या मनगटाच्या जोरावरती आणि नुसत्या भावनेच्या जोरावरती जर या गोष्टी करताना असत्या तर फार चांगलं झालं असतं. इतकं सोपं नाही आजकालचं जग, फार कठीण, निर्दय, कठोर दुनिया आजकालची. त्या कठोर दुनियेमध्ये जर स्वतःची मान उंच ठेवून जर या देशाला यशस्वी असं करायचं तर तुमच्या माझ्या साधनांचा जो काही आहे हिशेब तो मनामध्ये बरोबर ठेवून त्या दृष्टीनं कामाला लागलं पाहिजे ना, असा खरा आजचा प्रश्न आहे, 5-10 वर्षाचा प्रश्न. खऱ्यामध्ये त्या देशामधले एकी ठेवायचा प्रश्न फार सोपं नाही आहे का, आम्ही सांगू शकतो का आज काय होऊन जातो. आम्ही पाकिस्तानचा पराभव करणं होतो, आम्हाला काही मोठ्या दाबतीमध्ये शत्रूनं जर तलवार काढली तर त्याला तलवार दडताना काही वाटत नाही. पण मला दुःख आहे की आज आम्हाला आमच्या देशातल्या जो काही भागाकडच्या कल्याणाच्या अधिक सुशिष्ट करण्याकरता म्हणून त्यांना आमचं सैन्य तिथं पाठवावं लागतं. आम्हाला त्याचा आनंद नाही का यामध्ये. आपल्या देशातल्या काहीतरी दंगेखोरांचा बंदोबस्त करण्याकरता सैन्य वापरायची काळी यावी, नामुष्की आहे देशाला, नामुष्की आहे सैन्याला नाही देशाला, नामुष्की. बंगालमध्ये इथं कुठे गडबड झाली, तिथं कुठेतरी ह्याच्यामध्ये गडबड झाली आहे. ही जी गोष्ट मी सांगतो सर की या देशाला सगळ्यात मोठं संकट ते आहे. आणि पुष्कळ विचार येतो की आम्ही मध्ये वारंवार असं मनामध्ये विचार, छोटी छोटी साठ एकूण साठ एकसष्ट साली असं मनामध्ये म्हटलं की पंडित नेहरूंच्या जवळ एवढं सामर्थ्य ह्या सगळ्या गोष्टीची शक्ती लावून हे समाजवादाकडे हा देश त्यामध्ये नेकरांना ढकलत नाही अशी तक्रार आम्ही आमच्या मनामनाशी करत होतो. आज मला वाटतं की जेव्हा खरं पाहिजे या देशामध्ये सर्व देशाला एक ठेवणं, एका मनाने समतोल ठेवणं हा एवढा अवाढव्य प्रश्न आहे की मी एका शब्दात एकता आणि एक वाक्यता आणि इंटिग्रेशन या सगळ्या गोष्टी बोलतो आम्ही. हा कठीण प्रश्न म्हणजे शेकडो वर्षाचा राहत आलेला प्रश्न आहे. तो सावरणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि ते केव्हा सावरलं जातं, जेव्हा तशा तऱ्हेची लोकांच्या मनामध्ये एक वातावरणाने आपण तयार करतो तेव्हा ती गोष्ट घडत. तुम्ही दूरच्या देशातलं राम तर फक्त सांगतो पण तेही आपल्याला समजलं पाहिजे. त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तुमचे माझे आजचे काय प्रश्न आहेत त्याचा आपल्याला विचार करता आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करेन की या सगळ्या प्रश्नांची भूमिका लक्षात घ्या. तुमची शेती हा निव्वळ तुमचा विचार आलेला नाही, जसं आम्ही बाकीच्या मोठ्या गोष्टी बोलतो. तुमची शेती हा देशाचा विषय. तुम्ही समजाल की नाही आमची आम्ही शेती पिकवली तर आम्ही आमच्या घरामध्ये उपाशी राहू असं पण तू म्हणत. माझे की नाही शेती नाही पिकवणार मी असं नाही जाणणार. तुमची शेती तुमची आहे पण तुमची शेती देशाची आहे. तुमच्या शेतीत जर तुम्ही पिकलं नाही तुमचं तर तुमचंच नशीब पिकणार नाही असं नाही तर देशात नशीबही पिकणार नाही. इतकी आज व्यक्ती व्यक्तीचं जीवन, व्यक्ती व्यक्तीचे प्रश्न, अगदी खाजगी त्याचे आर्थिक प्रश्न आणि देशाचे आर्थिक प्रश्न एक रूप झाले आहेत.